चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाच्या तीन नवीन जातींमुळे ऊस शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना मिळेल दिलासा। ऊस थकबाकी, उत्पन्नात होत असलेली घट, दिवसेंदिवस वाढणारं पीक मूल्य आणि रोजगारातील कपात यामुळे अडचणीत असणाऱ्या ऊस शेतकऱ्यांचं नशीब लवकरच बदलणार असल्याचं चित्र आहे। संशोधकांनी ऊसाच्या अशा तीन जातींचा शोध घेतला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल। कोसे 13-235, कोसे 13-452 आणि कोसे 10-239 या त्या तीन जाती विकसित करण्यात आल्या आहेत। शहाजहापुरातील ऊस संशोधन संस्थांद्वारा सतत 10 वर्षांपर्यंतच्या परिश्रमाचं आता फळ मिळणार आहे। संशोधकांच्या म्हणण्यानुसार या शोधनामुळे ऊस शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल। या जाती रोगमुक्त असून साखरेची रिकव्हरी चांगली देतील, तसंच कुठल्याही प्रकारच्या मातीत या जातींचं पीक घेता येतं। कोसे 13-452 हा मध्यम उशिरा मिळणारा ऊस आहे। 86-95 टन प्रति हेक्टर याचं उत्पादन होईल। कोसे 13-235 शेतकऱ्यांसाठी ही जात वरदान ठरू शकेल, कारण हा लवकर पिकणारा ऊस आहे। याचं उत्पादन 81-92 टन प्रति हेक्टर आहे। कोसे 10-239 हा मध्यम उशिरा पिकणारा ऊस आहे। वाढत्या पाण्यातही याचं उत्पादन 63-79 टन प्रति हेक्टर होतं। ओसाड जमिनीवर या ऊसाचं उत्पादन 61-70 टन दिसून आलं आहे। शहाजहापूरचे ऊस शोध संस्थांचे डायरेक्टर ज्योत्नेंद्र सिंह यांनी सांगितलं की या तीन प्रजाती रोगमुक्त असल्यामुळे साखरेची रेकॉर्ड ब्रेक रिकव्हरी करतील, तसंच कोणत्याही प्रकारच्या मातीत या जातीचे ऊस घेतले जाऊ शकतात।